उपासना कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या सर्व श्रोत्यांना नमस्कार. श्रोतेहो, आपल्या देशामध्ये आपण पाहत असतो की निरनिराळे ऋतू येत असतात. कधी हिवाळा असतो, तर कधी उन्हाळा, तर कधी पावसाळा. या सर्व ऋतू बदलांमुळे मनुष्याच्या जीवनमानातही बदल घडत असतो. परंतु तुम्हाला ठाऊक आहे का की ज्या परमेश्वरानं हे सर्व ऋतू बनवले, तो कधीही न बदलणारा असा देव आहे. तो काल, आज आणि उद्या म्हणजे सर्व काळ सारखाच असतो. त्याच्या प्रीतीमध्ये कधीही अंतर पडत नसते. तर अशा न बदलणाऱ्या परमेश्वराच्या वचनातून, म्हणजे बायबलच्या ओबद्याच्या पुस्तकातील वचनातून आपल्याशी बोलणार आहेत श्रीमती रोशना पीटर. तर परमेश्वराच्या अशा सुंदर वचनांकडे वळण्या अगोदर ऐकूया एक सुंदरस भक्तिगीत.
Oh. हे गीत आपल्याला आवडलं ना? मला खात्री आहे की आवडलेलं आहे आणि आपल्या मनाची आजच्या अध्ययनाकरिता तयारी सुद्धा झालेली आहे. अध्ययनाकडे वळण्यापूर्वी ह्यावेळेला आपण शांत राहूया, आपलं लक्ष परमेश्वराकडे लावूया आणि प्रार्थना करूया. हे आमच्या पवित्र सर्वसमर्थ प्रेमळ परमेश्वर पित्या, तुझ्या कृपेच्या सिंहासनासमोर आम्ही आलो आहोत. तुला देण्यासारखे आमच्याजवळ काहीच नाही, परंतु भग्न आणि अनुतप्त हृदय घेऊन आम्ही तुझ्या समक्ष येत आहोत. पवित्र प्रभू, तुला आमची परिस्थिती ठाऊक आहे. आमच्यापैकी अनेक जण आज दुःखाने भरलेले आहेत, निराशाने भरलेले आहेत आणि जीवनामध्ये कंटाळलेले आहेत. तूच दया कर, आमच्याशी बोल, अशा सर्व लोकांना उत्साहित कर जे प्रभू आज भयंकर अशा आर्थिक परिस्थितीतून जात आहेत. त्यांच्यासोबत तू हो, त्यांची मदत कर, त्यांना रोजगार मिळू दे, त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना लाभू दे. ज्या कुटुंबांमध्ये शांती नाही, भांडणं आहेत, त्या ठिकाणी तू उपस्थित हो. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी बोल. ज्यांना दारूचे आणि भयंकर अशा नाशक द्रव्यांचे व्यसन लागलेले आहे, त्या सर्वांच्या जीवनात तू कार्य कर प्रभू, त्यांची सुटका कर. जे लोक भयंकर अशा पापामध्ये जगत आहेत, सैतानाने ज्यांचे आत्मिक डोळे बंद केलेले आहेत, त्या सर्वांची तू सुटका कर. आजची ही वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत. जे आजारी आहेत बापा, त्यांना स्पर्श करून आरोग्य पुरेव. त्यांचे भयंकर विकार तुझ्या सामर्थ्याने बरे होऊ शकतात, म्हणून तू त्यांच्यावर कृपादृष्टी कर. मी प्रत्येक लहान थोर व्यक्तीला तुझ्या पवित्र हातात समर्पित करीत आहे. तू प्रत्येकासोबत हो. ही लहानशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागितली आहे, म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यानो, मागच्या काही कार्यक्रमांमध्ये आम्ही ओबद्या ह्या पुस्तकाच्या 15 वचनांपर्यंत विचार केला. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की ह्या पुस्तकाचा लेखक ओबद्या आहे. पेत्रा जगातील एक अद्भुत आश्चर्यच आहे. माणसाच्या हातच्या एकंदर कृत्यांमध्ये हे शहर आपल्या परीने अनन्य असेच होते. ते दुर्गम पर्वतांमध्ये कडे तुटलेल्या ठिकाणी गरुडाच्या घरट्याप्रमाणे उंचावर बसलेले होते. येथे जाण्याचा एकच मार्ग होता. 1 मैलाहून अधिक लांबीच्या खडकाळ कपारीतून ही वाट होती. वाटेच्या दोन्ही बाजूस 700-700 फूट उंचीचे अभेद्य बेलाग डोंगरकडे होते. या नगराला कोणत्याच परचक्राचा धोका नव्हता हे आम्ही पहिल्या काही कार्यक्रमांमध्ये पाहिले, कारण तेथे पक्का बंदोबस्त होता. येथे 1000 देवळेच होती असे सांगतात. डोंगराच्या कड्यांच्या बाजूला असलेल्या गुलाबी खडकातून ही देवळे कोरून काढली होती. येथे सर्वत्र लाल रंगाचा मऊ जांभ्या दगड होता, त्यामुळे लोकांनी आपली घरे डोंगर खोदूनच तयार केली होती. ही घरे एवढ्या उंचीवर आणि दुर्गम भागी होती की तेथे हे लोक कसे जात येत याचा कोणालाही अचंबा वाटावा. मृत समुद्राच्या दक्षिणेस आणि अरबी पठाराच्या पश्चिम सीमेवर लाल मऊ जांभ्या खडकांची एक डोंगर रांग आहे, त्याला सेर डोंगर म्हणतात. एसावने आपल्या ज्येष्ठपणाचा हक्क आपला भाऊ याकोब यास विकला व नंतर त्याने येथे येऊन वस्ती केली. त्याने येथील होरी लोकांना पिटाळून लावले आणि मग या सर्वच डोंगर टेकड्यांवर आपला कब्जा केला. अब्रामाच्या काळात या होरी लोकांचा प्रथम उल्लेख केलेला दिसतो. सेला किंवा पेत्रा म्हणजे खडक हे त्यांच्या राजधानीचे नाव होते. आज या नगराला विसरत्या भूतकाळातील मूक नगर असे म्हणतात. एसावच्या वंशजांना अदुबी म्हणत ते लुटालूट करण्यासाठी बाहेर जात आणि लूट घेऊन ते आपल्या अभेद्य दुर्ग प्रसादात परत येत. याकोब आणि येसाव यांच्यापासून आरंभ झालेले परस्पर वैर त्यांच्या मनात सतत जागे होतेच. यहुदी लोकांवर हल्ला करणाऱ्या कोणत्याही सैन्याला हे आवर्जून मदत करीत. मक्काबीच्या काळात ते यहुद्यांचे कट्टर वैरी झाले आणि ख्रिस्ताच्या काळात त्यांनी हेरोदाच्या मार्फत यहुदिया प्रांतावर आपले वर्चस्व केले. इसवी सन 70 मध्ये रोमिन सेनापती टायटसने येरुश्लेमचा नाश केला. त्यानंतर इतिहासाच्या पानावर या लोकांची नावनिशाणीही कुठे दिसत नाही. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की जुन्या करारामधील हे सर्वात लहान पुस्तक आहे. यात फक्त 21 वचने आहेत. तथापि या पुस्तकात दोन महत्वाचे विषय मांडले आहेत, गर्विष्ठ किंवा अभिमानी आणि बंडखोर लोकांचा शेवट आणि लीन व नम्र लोकांची सुटका. या पुस्तकातील संदेश अदोम व सियोन यांनाच थेट सांगितला आहे. अदोम व सियोन हे इजाकाचे दोन पुत्र एसाव व याकोब यांचे प्रतीक आहेत. तथापि आपणा सर्वांनाच दोन स्वभाव आहेत, तेव्हा या पुस्तकाचे आव्हान आपणा प्रत्येकालाच आहे. जगिक स्वभावाची बाजू एसावावरून दिसते, तो गर्विष्ठ आणि धडाडीचा होता. आध्यात्मिक बाजू देवाने निवडून वेगळ्या केलेल्या याकोबावरून दिसते. या दोन भावातील वैर, कौटुंबिक कलह हे सर्व आपल्याला आठवते आणि आपण थेट एसाव आणि याकोब यांच्या काळात जातो आणि या वैरास कारण झालेले प्रसंग पुन्हा एकदा नजरेपुढे येतात. श्रोत्यानो, मी आपल्याला सांगितले होते की या पुस्तकाचा लेखक ओबद्या संदिष्ट आहे, पण त्याच्याविषयी आम्हाला काहीच माहिती मिळत नाही. इर्मया संदिष्ट त्याचा समकालीन होता. हा संदेश देण्याचे प्रयोजन व निमित्त ओबद्या ह्याच्या 11 वचनामध्ये आढळते. हे वचन आम्हाला सांगते की ज्या दिवशी तू अलग राहिलास, ज्या दिवशी परके त्याची मालमत्ता घेऊन गेले, परदेशांनी त्याच्याविषयी शिरून एरुश्लेमविषयी चिठ्ठ्या टाकल्या, त्या दिवशी तूही त्यातला एक होतास. नबुखदनेस्सरने एरुश्लेम आपल्या पायदळे तुडविले आणि उजाड केले, तोच हा दिवस हे नक्की. पळून जाणाऱ्या इस्रायली लोकांना या अदोमी लोकांनी पकडले आणि जणू कत्तल करणाऱ्या शत्रूला सहाय्यच केले. या पकडलेल्या लोकांचे त्यांनी हालहाल केले आणि मग त्यांना गुलाम म्हणून विकून टाकले. एरुश्लेम विरुद्ध शत्रूंनी संगनमत केले होते आणि त्यात अदोमने शत्रूंशी हात मिळवणी केली होती. या कारणाने हा भविष्य संदेश लिहिला. या लोकांविरुद्ध अज्ञात संदेष्टा ओबद्या यहोवाचा उपासक याने भविष्य संदेश सांगितला. एरुश्लेम नगरीची धूळधाण होत असताना अदोम ते सर्व मजेने पाहत होता. एरुश्लेममधील रहिवाशांवर संकटाचे आकाश कोसळले ते पाहून अदोमी लोकांना आसुरी आनंद झाला. येथे या संदेशामध्ये एरुश्लेमच्या शेजारी लोकांचा स्वार्थी, बेपर्वा आणि मनात सतत वैराची ज्वाला पेटत ठेवणाऱ्या अदोमाचा कडक निषेध केला आहे. अदोमी लोकांनी अगदी एसावाच्या पावलावर पाऊल ठेवले आणि बघ्याची भूमिका घेऊन त्यांनी खुशाल एरुश्लेमचा विध्वंस होऊ दिला. या लुटालुटीत तेही पुढे सरसावले आणि त्यांनीही लुटीचा आपला हिस्सा मिळविला. देवाने इस्रायल लोकांना आज्ञा केली होती, अदोम्याचा तुला वीट नसावा कारण तो तुझा बंधू होय. परंतु अदोमी लोकांनी इस्रायल लोकांना ते कनान देशाकडे जाताना आपल्या देशातून वाट दिली नाही. तेव्हापासूनच अदोमी इस्रायलचा अखंडपणे द्वेष करीत होते. पुढे खासदी लोकांनी एरुश्लेमचा विनाश केला तेव्हा तर त्यांचा सारा द्वेष उफाळून आला आणि ते मोठमोठ्याने ओरडून खासदी लोकांना उत्तेजन देऊ लागले, पाडून टाका, पायापर्यंत जमीन दोस्त करा. अदोमी लोकांचा अहंकार आणि निष्ठुरपणा या कारणांनी त्याचा संपूर्ण नाश होणार होता. या अपराधी राष्ट्राची कशानेही सुटका होणार नव्हती. एरुश्लेमच्या विनाशानंतर 5 वर्षांनी या लोकांना खास ती लोकांनीच त्यांच्याकडे कडे कपारीतील घरांमधून हुसकून लावले. नबुखदनेस्सर इजिप्तवर चाल करून जात असताना आरबाच्या खोऱ्यातून सैन्याने शिकला. इजिप्तकडे जाण्याचा हाच लष्करी मार्ग होता. यावेळी नबुखदनेस्सरने अदोमी लोकांना चिरडून टाकले. ख्रिस्तपूर्व 150 सुमारासच राष्ट्र म्हणून या लोकांचे अस्तित्व संपले आणि पुढे रोमी लोकांनी एरुश्लेम जिंकले तेव्हा त्यांचे नावही पुसून गेले. आणि परमेश्वराने 15 वचनात त्यांना सांगितले होते, तू केले तसे तुला करतील. श्रोत्यांनो, आजचे अध्ययन आम्ही ओबद्याचे पुस्तक ह्याच्या 16 वचनापासून पुढे करणार आहोत. हे वचन आम्हाला सांगते, कारण तुम्ही जसे माझ्या पवित्र पर्वतावर प्याला तशी सर्व राष्ट्रे सतत पीत राहतील, ती पिऊन बरळतील आणि होती की नव्हती अशी होतील. दुसऱ्या शब्दात परमेश्वर अदोमाला म्हणतो, ज्या प्रकारे तू केले तसे ते तुला करतील, तुला तसेच परत मिळेल. आज ह्याला आपण आदर्श न्याय म्हणतो. लेक्स टॅलिओनिस हा जशास तसे हा नियम आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, जसा तू न्याय करशील तसाच तुझा न्याय होईल. किंवा जशी माणूस पेरणी करतो तशीच तो कापणी करेल. अधोमाने ज्या प्रकारे दुसऱ्यांना त्रास दिला तसेच त्याला देण्यात येईल. इतिहास आम्हाला सांगतो की ज्या राष्ट्रांनी दुसऱ्यांशी वाईट वर्तणूक केली त्यांच्याशी तसेच करण्यात आले, त्यांना तसेच वापस परत मिळाले. जगाच्या इतिहासात आपोआप असे सर्व झाले आहे. आता श्रोत्यांनो, इस्रायलची पुनर्स्थापना ह्याविषयीचे भविष्य आम्हाला दिसते. ओबद्याच्या 17-21 ह्या वचनांमध्ये आम्ही दुसऱ्या आणि शेवटल्या प्रमुख भागामध्ये येत आहोत. ही फारच थोडी वचने आहेत व ही इस्रायल राष्ट्राशी संबंधित आहेत. अदोमाकरिता ते नाश होते, परंतु इस्रायलासाठी ते पुनर्स्थापना आहे. सामर्थ्य परमेश्वराच्या कार्यक्रमात इस्रायलचे लहान राष्ट्र सम्मिलित आहे. सामर्थ्य देवाच्या कार्यक्रमात सर्व काही समावते. प्रत्येक व्यक्तीसाठी मग आपण कोणी का असा? मनोवेधक गोष्ट ही आहे की देवाने तुमच्या व माझ्यासाठी विचार केला. तुम्ही जरी अवतीभोवती नव्हता तरी तुम्ही त्याच्या विचारात होते आणि आता सुद्धा आहात. मोठा प्रश्न हा आहे की काय आपण त्याच्यासोबत चालणार आहात, त्याच्यासोबत अनंत काळात जाणार आहात किंवा त्याच्या विरोधात जाणार आहात? त्याची योजना आणि त्याचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे व जर आपण त्याच्या बाजूने राहाल तर आपले निश्चितच भले होईल. आता आपण इस्रायलची स्थिती पाहूया. जरी श्रोत्यांनो देवाने इस्रायलचा न्याय केला तरी राष्ट्र म्हणून त्यांचा नाश होणार नव्हता. 17 वचन आम्हाला सांगतं, पण निभावलेले सियोन डोंगरावर राहतील, तो पवित्र स्थान असा होईल, याकोबाचे घराणे आपल्या वतनाचा ताबा घेईल. पण निभावलेले सियोन डोंगरावर राहतील. जगासाठी सियोन डोंगरावर तारण देऊ केल्या जाईल. आज तेथेच तुमच्या आणि माझ्यासाठी ते देण्यात आलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात येऊन तुमच्या व माझ्यासाठी त्या गोलगथा टेकडीवर वधस्तंभावर मेला. तो ह्या पृथ्वीवर पुन्हा येणार आहे. जरी आम्हाला सांगण्यात आले आहे की त्यावेळी त्याचे पाय सियोन पर्वतावर टेकतील, तरी तो येरुश्लेमेत येईल आणि माझा विश्वास आहे की तो सियोन पर्वतावरून राज्य करेल. वचन सांगतं की तो पवित्र स्थान असा होईल. आज श्रोत्यानो, तेथे पवित्रता नाही, परंतु प्रभू येशू राज्य करेल तेव्हा तेथे पवित्रता असणार आहे. याकोबाचे घराणे आपल्या वतनाचा ताबा घेईल. मला हे वाक्य फार आवडते. आज त्यांच्याजवळ वतनाचा ताबा नाही, ते त्या भूमीवर आहेत हे खरे. त्यांचे राष्ट्र मोठे आहे हे खरे आहे. ते त्या भूमीवर परतले आहेत, परंतु ते देवाकडे परतलेले नाहीत आणि परिणामस्वरूप त्यांना वतनाचा ताबा मिळालेला नाही. वतनाचा ताबा असणे व ताबा ठेवणे ह्यामध्ये अंतर आहे. आता आपण एसावच्या घराण्याची प्रचंड आग पाहणार आहोत. 18 वचन सांगतं, याकोबाचे घराणे अग्नि होईल, योसेफाचे घराणे ज्वाला होईल व एसावाचे घराणे धसकट होईल. ते त्यांच्यात पेट घेऊन त्यास खाऊन टाकतील. एसावाच्या घराण्यापैकी एकही उरणार नाही, कारण परमेश्वर असे बोलला आहे. श्रोत्यानो, एसावाचा शेवटला न्याय होईल. मला वाटतं एसावाचे घराणे ते राज्य आहे जे पृथ्वीवरील अनंतकालीन राज्यात, जे आमच्या प्रभू आणि तारणाऱ्या येशू ख्रिस्ताचे राज्य असणार आहे, त्यात प्रवेश करणार नाही. त्यात प्रवेश करण्यापासून त्याला कोण प्रवृत्त करील हा प्रश्न आहे. श्रोत्यानो, गर्व, मनातील अभिमान आणि घमंड, मनाची अशी भूमिका जी आम्ही देवाविना राहू शकतो, जगू शकतो अशी घोषणा करते. आज जर आपण देवाशिवाय जगण्याचा निर्णय घेतलेला आहे तर आपण त्याच्याशिवाय जगणार आहात. फक्त आताच नाही तर संपूर्ण अनंत काळात सुद्धा. ज्यांनी अद्यापही ख्रिस्ताद्वारे परमेश्वराशी आपला संबंध स्थापित केलेला नाही ते ख्रिस्ताविना त्या अग्नीमध्ये सदा सर्व काळ जळत राहतील, जी ख्रिस्तावर विश्वास न ठेवणाऱ्यांकरिता ठेवलेली आहे, सैतान आणि त्याच्या दूतांकरिता ठेवलेली आहे. श्रोत्यानो, दोन स्थान आहेत, एक तर स्वर्ग आणि एक नरक. आपण ख्रिस्ताला स्वीकारून स्वर्गामध्ये जीवन व्यतीत करू शकता किंवा ख्रिस्ताला नाकारून नरकामध्ये जीवन व्यतीत करू शकता. आपण ख्रिस्ताद्वारेच परमेश्वराशी संबंध स्थापित करू शकता आणि परमेश्वराशिवाय आपण पृथ्वीवरचे जीवन जगू शकत नाही. आता आपण सर्व गोष्टींची पूर्तता पाहणार आहोत. ओबद्याचे पुस्तक 19 वचन सांगते, दक्षिणेतील लोक एसावाच्या पहाडाचा ताबा घेतील, तळवटीतले लोक बलिष्ठांवर सत्ता चालवितील. ते एफ्रायमाचे क्षेत्र व शोमरोनाचे क्षेत्र ताब्यात घेतील व बन्यामिन गिलादाचा ताबा घेईल. यहुदाचा दक्षिणेकडील भाग एसावाच्या पहाडाचा ताबा घेण्यास वाढेल. पश्चिमेकडील तळवटीतले लोक बलिष्ठांवर सत्ता चालवितील. एफ्रायमाचे क्षेत्र व शोमरोनाचे क्षेत्र हे उत्तरेकडील राज्य आहे, ते राष्ट्रांना वापस देण्यात येईल आणि बन्यामिन गिलादाचा ताबा घेईल, जे यारदेन नदीच्या पूर्व किनाऱ्यावर आहे. पुढे 20 वचन पहा, इस्रायल वंशजांच्या या सैन्यातले बंदीवान झालेले लोक कनान्यांचे सारफतापर्यंतचे वतन ताब्यात घेतील आणि एरुश्लेमेतून बंदीवान करून सफारदात नेण्यात आलेले लोक दक्षिणेतल्या नगरांचा ताबा घेतील. सारफत तार व सिदोन मधून उत्तरेकडे वर लबानोनकडे जाणारा मार्ग आहे. दक्षिणेतले नगर हे नेगेव जो दक्षिणेकडचा भाग आहे त्याला दर्शविते. इस्रायल देवाने ज्या भूमीची प्रतिज्ञा त्यांच्याशी केली आहे त्या सर्व भागाला ते व्यापतील. देवाने अब्रामाला वचन दिले, ती भूमी 300,000 चौरस मैल आहे. अगदी विजयाच्या टोकावर जेव्हा ते होते, उंचवट्यावर जेव्हा ते होते, तेव्हा सुद्धा ते फक्त 30,000 चौरस मैल भूमी आपल्या ताब्यात घेऊ शकलेत. 21 वचन आम्हाला पुढे सांगतं, एसावाच्या पहाडाचा न्याय करावयाला उद्धार करते सियोन डोंगरावर येतील आणि राज्य परमेश्वराचे होईल. श्रोत्यानो, उद्धार करते म्हणजे सोडवणारे. राज्य परमेश्वराचे होईल. परमेश्वर काही सीमा न बाळगता, आडकाठी न धरता आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी पुढे वाटचाल करीत आहे. तो उद्देश म्हणजे त्याच्या राजाला सियोन पर्वतावर ठेवणे. तो एहेजकेलचे पुस्तक 21 आणि 27 वचनामध्ये म्हणतो, आपण वाचूया श्रोत्यानो, एहेजकेलचे पुस्तक 21 आणि 27 वचन, मी त्याचा विध्वंस करेन करीनच करीन. ही स्थिती अशीच राहावयाची नाही. ज्याचा हक्क आहे तो आल्यावर त्यास मी सत्ता देईन. श्रोत्यानो, देवाच्या योजनेत किंवा कार्यक्रमात कोणीच त्याला रोकू शकत नाही, त्याला टोकू शकत नाही आणि त्याला बदलवू शकत नाही. एसावाचा कुठलाही पुत्र नाही, कुठलाही प्राणी त्याला थांबवू शकत नाही. कुठलाही गर्विष्ठ माणूस त्याला एक इंच सुद्धा इकडे तिकडे करू शकत नाही. तो आज विजयाकडे वाटचाल करीत आहे. राज्य परमेश्वराचे आहे. स्त्री व पुरुष जे प्राण्याप्रमाणे खाली डोके करून जीवनात चालत आहेत, त्यांची डोकी फक्त एकच वर करू शकतो. उत्क्रांतीने मानवाला एक इंच सुद्धा वर उचललेले नाही. आज आमच्या जगाकडे पहा, जे देवहीन तत्वज्ञानात प्रशिक्षित केल्या गेले आहे. देवहीन भौतिकवाद व अखिल मानवतावादाचे प्राणघातक विष देवाचा न्याय आणणार आहे. परमेश्वर म्हणतो, जरी तू स्वतःला उंच केले आहे तरी मी तुला खाली आणीन. परंतु तो आपल्या पुत्राच्या आमच्या तारणाऱ्याच्या ओठांद्वारे असे सुद्धा म्हणतो, योहान कृष्णभूर्तमान 12 आणि 32 वचनात, आणि मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईल. श्रोतनो, आज आपण कोणत्या मार्गाने जात आहात? गर्वाच्या मार्गाने, निराशेच्या, अविश्वासाच्या, विद्रोहाच्या मार्गाने खाली खाली जात आहात? ज्या आपणाला परमेश्वराच्या प्रतिमेत निर्माण केल्या गेल्या आहे, रचल्या गेले आहे, त्या आपणाला तो पुन्हा स्थापू इच्छितो. तुम्हाला तुमच्या गर्वाला दूर करावे लागेल, अभिमानाला दूर सारावे लागेल आणि ह्या अशा असह्य स्थितीत तारणाऱ्याकडे यावे लागेल. तो तुम्हाला उंच करू इच्छितो, तो तुम्हाला उचलू इच्छितो. परंतु पहिली गोष्ट आपणाला जी करायची आहे ती म्हणजे नम्र अंतकरणाने स्वतःचे समर्पण त्याच्या हातात करायचे आहे. आपल्या अभिमानाला, गर्वाला दूर करायचे आहे आणि तेव्हाच परमेश्वर आपणाला उंच करेल. आज तुमची जी काही स्थिती आहे, होऊ शकतं की तुम्ही पापामध्ये जीवन जगत आहात आणि तुम्हाला असं वाटतं की मी निभावून जाईन. परंतु नाही, एक दिवस असा येईल की आपणाला पश्चाताप करावा लागेल. परंतु ही कृपेची वेळ आहे. जर आज आपण पश्चाताप कराल तर तो आपणाला जवळ घेईल आणि आपणाला उंच करेल. तो आपणाला त्या पतिस्थितीत राहू देणार नाही, त्या नीच अशा अवस्थेमध्ये राहू देणार नाही. त्याची हीच इच्छा आहे की आपण मानवाप्रमाणे जीवन जगावे आणि जे तारण आपणाकरिता उपलब्ध करण्यात आले आहे ते आपण प्राप्त करून घ्यावे. परमेश्वराने मानवाला प्राण्याप्रमाणे जगण्याकरिता रचले नाही, तर त्याने प्राण्यापेक्षा उंच असे स्थान त्याला दिलेले आहे. परंतु मानवाने आपल्या पापी स्वभावामुळे ते स्थान गमावले आहे. परंतु परमेश्वराने उपाय केलेला आहे. तो आपणाला त्या स्थानावर पुन्हा स्थापू इच्छित आहे. आज त्याच्याकडे या, आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा आणि त्याला आपले जीवन समर्पित करून तारण प्राप्त करून घ्या. वेळ गमावू नका, आजच संधी आहे. जर परमेश्वर आपणाशी बोललेला आहे आणि आपणाला असं वाटत आहे की आपण खरोखर देवाशिवाय आजपर्यंत जगत होता, तर त्या बाबतीत पश्चाताप करा आणि आजपासून निश्चय करा की मी परमेश्वराच्या हातात सर्व काही देऊन परमेश्वराच्या सोबत जीवन जगेन. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ आणि ह्या विषयात आपले मार्गदर्शन करू.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथेच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.